It's 93.5 Red FM. वर 10:17 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये एखादी मोठी गोष्ट जिच्यावर परिणाम जिचा आपल्यावरचा परिणाम छोटासा असतो. फॉर एक्झाम्पल पाणी, दुष्काळ आपल्या शहरामध्ये ही समस्या इतकी जास्त भेडसावत नाहीये. डेफिनेटली नाशिककरांना पाणी खूप कमी आहे अशातला भाग नाही. म्हणजे अगदी आठवड्यातला एक दिवस पाणी कपात केली तरी सुद्धा आपल्याला एक दिवस पाणी नाही असं एकूण आपलं म्हणणं आहे. पण 33 कोटी लोकांना ह्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय. 10 राज्यांमधल्या 256 जिल्ह्यांना हा फटका बसलेला आहे. लोकांच्या अंगाची लाही लाही होतीये वरच्या उन्हामुळे आणि थेंबभर पाणी मिळवण्यासाठी सुद्धा प्रचंड वडवड करावी लागते आहे. गोष्ट प्रचंड मोठी आहे, तिचा इम्पॅक्ट, तिचा आवाका प्रचंड मोठा आहे. पण अजून सुद्धा आपण ती गोष्ट स्वतःवर तिचा परिणाम करून घ्यायला तयारच नाही होत. नाही कुछ नाही हो जायगा, रिलॅक्स. आणि हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी वर्तवलंच होतं की बाबा रे पुढल्या पावसाळ्यामध्ये, या येत्या पावसाळ्यामध्ये आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळेल इतकं पाणी मिळणार आहे, प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, त्यामुळे कशाला टेन्शन घ्यायचं. पण याचा अर्थ पाणी वेस्ट करायचं, याचा अर्थ आपण नको तितका पाण्याचा उपयोग करायचा, ऑफकोर्स नॉट. रेड एफ एम 93.5 येत्या काही दिवसांमध्ये एक स्पेशल ऍक्टिव्हिटी घेऊन येणार, एक स्पेशल गोष्ट, एक स्पेशल इनिशिएटिव्ह. तो काय असेल काही दिवसात तुम्हाला नक्कीच कळेल. पण तोपर्यंत कॉल करताय तुम्ही 6601935 या नंबरवर आणि सांगता आहात ती गोष्ट जी खरं तर मोठी होती, समाजात असेल, तुमच्या घरात असेल, परिसरात असेल, अवतीभवतीच्या लोकांमध्ये असेल, पण मोठी होती गोष्ट पण तुमच्यावर परिणाम होता छोटासा, किंवा छोटीशी गोष्ट होती तुमच्यावर परिणाम होता मोठासा. सांगा जरा काय येत आहे. साडी गल्ली आजा तेणू जाण वाली आहे फ्रॉम नौटंकी साला. गाणं येत आहे थोडंसं, एन्जॉय, बजाते राहू.